या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत। त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 हून अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत। वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात।
नमस्कार।
गेल्या 8 एपिसोडमध्ये रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये जे काही संशोधन झालं त्याची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली आणि जगातल्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या कॅन्सर परिषदांमध्ये आपल्या संशोधनाचं सादरीकरण झालं त्याची माहिती आपण घेतली। तर या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरच्या बरोबर इतर अशी कोणती लक्षणं असतात ज्यावरती आपलं संशोधन चालू आहे?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कॅन्सरच्या रुग्णांच्या सर्वच तक्रारींचा आढावा घेतला जातो आणि या रुग्णांना असणाऱ्या प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने घेतलं जातं। आपण अनेकदा असं पाहिलं आहे की कॅन्सरच्या गाठींबरोबरच या रुग्णांची झोप गेलेली असते, भूक लागत नसते, वजन कमी झालेलं असतं, अन्न नकोसं वाटत असतं, पोट साफ होत नसतं किंवा शौचाला अधिक वेळा जायला लागतं। या स्वरूपाच्या अनेक तक्रारी या रुग्णाच्या जीवनात अधिकाधिक अडचणी निर्माण करत असतात। यापैकी बहुतांशी वेळेला दुर्लक्षित केलेली तक्रार आणि खरं तर याचा रुग्णाच्या आजारावरती, आजाराच्या दिल्या जाणाऱ्या चिकित्सेवरती आणि चिकित्सेपासून मिळणाऱ्या फायद्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो, ती तक्रार म्हणजे झोप न लागणे। अलीकडेच आमच्याकडे एक रुग्ण आली, त्यांना रक्ताचा कॅन्सर झाला होता। ह्या रुग्णाचे पती हे वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशलिस्ट, पण दुर्दैवाने 15 वर्षापूर्वी त्यांनी आत्महत्या केली। खरं तर रुग्णाच्या इतिहासातनं असं लक्षात आलं की अशा स्वरूपाचं कोणतंही कारण सकृत दर्शनी नसताना त्यांनी असं का करावं हा प्रश्न त्या रुग्णाला 15 वर्षांनंतरही भेडसावतो आहे। परंतु या घटनेनंतर त्यांची भूक कमी झाली आणि त्यांची झोप कमी झाली। आयुष्याचा संघर्ष करता करता मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि आत्ता काही महिन्यांपूर्वी सामान्यतः केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान झालं। स्वाभाविकच सर्व लक्ष कोणती चिकित्सा द्यायची, कोणता प्रोटोकॉल द्यायचा, ताबडतोब चिकित्सा सुरू करायला हवी याची लगबग सुरू झाली। या रुग्णाचा वैद्यकीय क्षेत्राशी खूप जवळचा संबंध असल्यामुळे अनेक माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये खूप मतांतरं आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचं मत असं पुढे आलं की आत्ता कोणतीच चिकित्सा न घेता थोडे दिवस आपण वाट पाहूया आणि या कालावधीमध्ये काहीही न करण्यापेक्षा आपण आयुर्वेदीय चिकित्सा घ्यावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आणि रसायू कॅन्सर क्लिनिकचा संदर्भ मिळाला। आमच्या मते देखील कॅन्सरकरता कोणतीही ॲग्रेसिव्ह अशा स्वरूपाची चिकित्सा देण्यापेक्षा जी मूलभूत कारणं या परिस्थितीस जबाबदार आहेत त्याचा बारकाईने अभ्यास केला गेला आणि त्या कारणांचा वेध घेऊन आपल्याला कॅन्सरच्या ॲग्रेसिव्ह अशा समजल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटची गरजच पडणार नाही अशी व्यवस्था करता येईल का, ही योजना आखण्यात आली. आणि आज काही महिन्यांनंतरसुद्धा ही रुग्णा व्यवस्थित आहे, झोपेमध्ये त्यांच्या सुधारणा झाली आहे, भुकेची संवेदना त्यांची जवळपास पूर्ववत झाली आहे, आणि तपासणीअंती असंही लक्षात आलं आहे की त्यांच्या रक्ताच्या तपासण्यासुद्धा जवळपास नॉर्मल अशा स्वरूपाच्या दिसत आहेत. तर हे सगळे इथं सांगण्यामागचा महत्त्वाचा उद्देश असा की प्रत्येक रुग्णामध्ये झोपेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असल्यामुळे आम्ही रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये झोपेवरतीसुद्धा एक विशिष्ट संशोधन केलं.
आपण आत्ता झोपेचा उल्लेख केला, तर कॅन्सरची चिकित्सा चालू असताना रुग्णांना झोपेच्या बऱ्याच तक्रारींना सामोरं जावं लागतं, यावरती आपलं काय विशेष संशोधन आहे?
कॅन्सरच्या रुग्णांची चिकित्सा कोणतीही चालू असली, म्हणजे आधुनिक शास्त्रातील केमोथेरपी चालू असेल, रेडिएशन चालू असेल, किंवा केवळ आयुर्वेदीय चिकित्सा चालू असेल, तरी देखील रुग्णाच्या निद्रेचा इतिहास घेऊन रुग्णाची झोप व्यवस्थित होत आहे ना याकरता बारकाईने लक्ष दिलं जातं. आणि विशेषतः इथे रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आम्ही आयुर्वेदातलीच एक चिकित्सा पद्धती मोठ्या प्रमाणावरती अवलंबतो, त्याचं नाव म्हणजे शिरोपिचू. आम्ही वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेली तेलं याकरता वापरतो, आणि रात्री झोपताना रुग्णाच्या डोक्यावरती या तेलाने संपृक्त अशा स्वरूपाचा कापसाचा बोळा किंवा कापसाची पट्टी अशी डोक्यावरती ठेवली जाते.
हे संशोधन कसं झालं?
आम्ही जे संशोधन केलं याच्यामध्ये संशोधनाचे सर्व निकष बारकाईने पाळण्यात आले. रुग्णांचे दोन गट केले. एका गटाला शिरोपिचू या स्वरूपाची चिकित्सा देण्यात आली, तर दुसऱ्या गटाला मात्र अशा स्वरूपाची चिकित्सा न देता बाकी सर्व चिकित्सा समानच ठेवली. सुमारे 3 महिन्यांचे हे संशोधन होते, आणि पिट्सबर्ग स्लीप क्वालिटी इंडेक्स या जागतिक मानांकनानुसार या रुग्णांची असेसमेंट केली गेली.
या संशोधनातून काय निष्कर्ष निघाले, आपण काय सांगाल?
आपण वर उल्लेख केलेल्या विविध प्रकारच्या कॅन्सरचा यात समावेश होता. साधारणतः रुग्णाचं आयुर्मान सरासरी 60 वर्ष होतं. या संशोधनातील सुमारे 88% रुग्ण हे तिसऱ्या किंवा चौथ्या कॅन्सरच्या अवस्थेमधील होते. दुर्दैवाने भारतामध्ये साधारणतः याच अवस्थेमध्ये कॅन्सरचं निदान होतं, आणि ज्या रुग्णांना शिरोपिचू ही चिकित्सा दिली गेली त्या रुग्णांच्या झोपेच्या तक्रारींमध्ये गुणतः आणि प्रमाणतः मोठ्या प्रमाणावरती सुधारणा झाल्याचं निष्कर्ष निघाला.
या संशोधनाचा कोणाकोणाला आणि कसा फायदा होईल काय सांगाल आपण?
या संशोधनाचा फायदा हा फक्त रुग्णांना होणार आहे असा अजिबात नाही, तर या संशोधनाचा महत्त्वाचा फायदा हा कॅन्सरच्या रुग्णाची चिकित्सा करणाऱ्या प्रत्येकाला होणार आहे, मग ते ऑन्कॉलॉजिस्ट असोत, रेडिओ ऑन्कॉलॉजिस्ट असोत, इव्हन कॅन्सरचे सर्जन्स असोत, किंवा आयुर्वेदात कॅन्सरमध्ये काम करणारे इतर वैद्य असोत, या सर्वांनासुद्धा या संशोधनाचा फायदा होईल, आणि स्वाभाविकच कॅन्सरच्या रुग्णांना तर याचा फायदा होईलच होईल.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. कॅन्सरची चिकित्सा चालू असताना रुग्णांना झोपेच्या बऱ्याच तक्रारींना सामोरं जावं लागतं याबाबतचं एक संशोधन रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे करण्यात आलं. याबाबतची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.